गणना प्रकरण 21। कनानी लोक इस्रायल लोकांवर चढाई करतात। अथारीमच्या वाटेने इस्रायल लोक येत आहेत असे नेगेब प्रदेशात राहणाऱ्या अरादाच्या कनानी राजाने ऐकले, तेव्हा त्याने इस्रायलांशी युद्ध करून कित्येकांना कैद केले। तेव्हा इस्रायलाने परमेश्वराला असा नवस केला की जर तू खरोखर ह्या लोकांना माझ्या हाती देशील तर मी त्यांच्या नगरांचा समूळ नाश करीन। इस्रायलाचे हे म्हणणे ऐकून परमेश्वराने कनानी लोकांना त्याच्या हाती दिले आणि त्याने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला, म्हणून त्या स्थानाचे नाव हर्मा म्हणजे विनाश असे पडले। आगियेसाप। मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरिला। त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले। ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिसर देशातून काढून ह्या रानात मरावयाला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहो। तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आगेसाप पाठविले। त्यांच्या दंशाने इस्रायलातील बरेच लोक मेले। हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, परमेश्वराविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे, तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर। तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली। परमेश्वर मोशेला म्हणाला, आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग, म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल। मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला, तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगे। मवाबास वळसा घालून इस्रायल लोक कूच करतात। नंतर इस्रायल लोकांनी कूच करून ओबोथ येथे तळ दिला। ओबोथाहून कूच करून उगवतीकडे मवाबासमोरील रानात इये अबारिम येथे त्यांनी तळ दिला। तेथून कूच करून त्यांनी जेरेद खोऱ्यात तळ दिला। तेथून निघून त्यांनी रानातून वाहणारी अमोर यांच्या सीमेवरून वाहणारी जी आर्नोन नदी तिच्या पैल तीरी तळ दिला। ही आर्नोन नदी मवाब देशाची सरहद्द आहे। ती मवाबी व अमोरी यांच्यामधील सरहद्दीवरून वाहते। ह्यामुळे परमेश्वराचे संग्राम नावाच्या ग्रंथात येणेप्रमाणे लिहिले आहे, सुफातला वाहेब व आर्नोनेची खोरी आणि आर येथील वस्तीपर्यंत व मवाबाच्या सरहद्दीपर्यंत पसरत पसरत गेलेली त्या खोऱ्यांची उतरण। तेथून कूच करून ते बएर म्हणजे विहीर येथे गेले, ज्या विहिरीविषयी परमेश्वराने मोशेला सांगितले होते की लोकांना एकत्र कर म्हणजे मी त्यांना पाणी देईन, तीच ही विहीर होय। त्यासमयी इस्रायलाने हे गीत गायले, हे विहीर उसळून ये, तिला उद्देशून गा। राजदंडाने व आपल्या काठ्यांनी सरदारांनी ही विहीर खणिली, इस्रायलातील अमीरांनी ही खोदिली। मग ते रानातून मत्तनाला गेले आणि मत्तनाहून नाहालियेलास आणि नाहालियेलाहून बामोथास गेले आणि बामोथाहून कूच करून रानापुढील पिसगाच्या माथ्यापाशी असलेल्या मवाबाच्या मैदानातील खोऱ्यापर्यंत ते जाऊन पोहोचले। इस्रायल लोक सिहोनास जिंकतात। अनुवाद प्रकरण 2 पदे 26-37। मग इस्रायलाने अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याला जासुदांच्या हाती सांगून पाठविले की आम्हाला तुझ्या देशातून पलीकडे जाऊ दे, आम्ही आजूबाजूला वळून कोणत्याही शेतात किंवा द्राक्षमळ्यात पाऊल टाकणार नाही किंवा विहिरीचे पाणी पिणार नाही आणि तुझ्या हद्दीतून बाहेर पडेपर्यंत आम्ही केवळ राजमार्गानेच जाऊ। पण सिहोनाने इस्रायलास आपल्या देशातून जाऊ दिले नाही। आपले सर्व लोक जमा करून इस्रायलाशी सामना करण्यासाठी तो निघाला आणि रानाकडे आला। त्याने याहस येथे येऊन इस्रायलांशी लढाई केली। तेव्हा इस्रायलाने त्याच्यावर तरवार चालविली आणि आर्नोनेपासून अम्मोनी लोकांच्या सरहद्दीवरील यब्बोक नदीपर्यंत त्याचा देश काबीज केला। परंतु अम्मोनी लोकांची सरहद्द मजबूत होती। ह्याप्रमाणे इस्रायलाने अमोऱ्यांची ही सर्व नगरे घेतली। अमोऱ्यांच्या सर्व नगरात म्हणजे हेशबोनात व आसपासच्या गावात इस्रायल वस्ती करून राहिला। हेशबोन हे अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याचे नगर होते। त्याने मवाबाच्या पूर्वीच्या राजाशी लढाई करून अर्णोने पर्यंतचा त्याचा सर्व देश काबीज केला होता. ह्यावरून शाहीर गातात की हेशबोनाला या सिहोनाचे नगर बांधू द्या, त्याची स्थापना होऊ द्या, कारण हेशबोनातून अग्नी निघाला आहे, सिहोनाच्या नगरातून ज्वाला निघाली आहे. तिने मवाबाचे आर आणि अर्णोनेच्या गढ्यांचे स्वामी भस्म करून टाकिले आहेत. हे मवाबा, तू हाय हाय करशील, कमोशाचे लोक हो तुम्ही नष्ट झाला. त्याने आपल्या मुलांना पळपुटे होऊ दिले आणि आपल्या कन्या अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याच्या बंदीत पडू दिल्या आहेत. आम्ही त्यांना बाण मारिले आहेत. दिबोनापर्यंत हेशबोनाचा नाश झाला आहे आणि नोफापर्यंत सर्व देश आम्ही उजाड केल्यावर मेदबापर्यंत आग पसरली आहे. इस्रायल लोक बाशानाच्या ओगास जिंकतात. अनुवाद प्रकरण 3:1-11. ह्याप्रमाणे इस्रायल लोक अमोऱ्यांच्या देशात वस्ती करून राहिले. मग मोशेने याजेर नगराचा भेद काढण्यासाठी हेर पाठविले. इस्रायल लोकांनी त्याच्या आसपासची गावे हस्तगत करून तेथल्या अमोऱ्यांना देशाबाहेर हाकून लाविले. नंतर तेथून वळून ते बाशानाच्या वाटेने जाऊ लागले. तेव्हा बाशानाचा राजा ओग त्यांच्याशी सामना करावयाला आपले सर्व लोक घेऊन निघाला आणि एद्रई येथे युद्धास उभा राहिला. पण परमेश्वर मोशेला म्हणाला, त्याला भिऊ नको, कारण मी त्याला, त्याच्या सर्व लोकांना व त्याच्या देशाला तुझ्या हाती दिले आहे. हेशबोनात राहणारा अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याचे जसे तू केलेस तसे ह्याचेही कर. मग त्यांनी त्याला, त्याच्या मुलांना व सर्व प्रजेला असा मार दिला की त्याचे कोणीच उरले नाही आणि त्यांनी त्याचा देश काबीज केला.